मत्तय अध्याय 3. त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान आला आणि यहुदियाच्या वैरान प्रदेशात उपदेश करू लागला. तो म्हणाला,
तुमची अंतकरणे व जीवने वाईटपणाकडून चांगुलपणामध्ये बदला, कारण स्वर्गाचे राज्य जवळ येत आहे.
यशया हा संदेष्टा ज्याच्या विषयी बोलत होता तो हाच बाप्तिस्मा करणारा योहान. त्याविषयीचे यशयाचे भविष्य असे होते,
वैरान प्रदेशात एक मनुष्य ओरडून सांगत आहे, प्रभू देवासाठी मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.
योहानाचे कपडे उंटाच्या केसांपासून बनविलेले होते. कातड्याचा कमरपट्टा त्याच्या कमरेभोवती होता. अन्न म्हणून योहान टोळ आणि रान मध खात असे. लोक योहानाचा उपदेश ऐकण्यास जात होते. यरुशलेम, सर्व यहुदिया प्रांत आणि यार्देन नदीच्या भोवतालच्या प्रदेशातून लोक येत होते. आपण केलेली पापे लोक त्याला सांगत होते आणि योहान त्यांना यार्देन नदीत बाप्तिस्मा देत होता. योहान जेथे लोकांना बाप्तिस्मा देत होता तेथे अनेक परोशी आणि सदुकी आले. जेव्हा योहानाने त्यांना पाहिले तेव्हा तो त्यांना म्हणाला,
अहो सापाच्या पिल्लांनो, देवाचा जो राग उडवणार आहे त्याच्यापासून दूर पळण्याचे तुम्हाला कोणी सुचविले? म्हणून पश्चातापास योग्य अशी फळे द्या. आणि अब्राहम माझा पिता आहे अशी फुशारकी तुम्हाला मारता येईल असे समजू नका. मी तुम्हाला सांगतो की ते अब्राहमासाठी या दगडापासून मुले निर्माण करू शकतो. झाडे तोडण्यासाठी कुऱ्हाड तयार आहे. चांगले फळ न देणारे प्रत्येक झाड कापून अग्नीत टाकले जाईल. तुम्ही तुमची अंतकरणे आणि जीवने वाईटाकडून चांगल्याकडे बदलली आहेत हे दर्शविण्यासाठी मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. पण माझ्यानंतर माझ्यापेक्षाही महान असा एक येत आहे, ज्याच्या वाहना उचलण्याची सुद्धा माझी लायकी नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करी. तो धान्य निवडायला येईल, तो भुसा बाजूला काढी व धान्य वेगळे करी. तो चांगले धान्य कोठारात साठवेल व जे चांगले नाही ते जाळून टाकेल. तो भुसा कधीही न विझणाऱ्या आगीमध्ये जाळून टाकेल.
तेव्हा येशू गालिलाहून यार्देन नदीकडे आला. त्याला योहानाच्या हातून बाप्तिस्मा घ्यायचा होता, पण त्याला थोपवीत योहान म्हणाला,
खरे तर मी आपल्या हातून बाप्तिस्मा घ्यायचा असे असता आपण माझ्याकडे बाप्तिस्मा घ्यायला आलात हे कसे?
येशूने त्याला उत्तर दिले,
आतासेच होऊ दे, देवाची इच्छा हीच आहे, म्हणून आपण असेच केले पाहिजे.
तेव्हा योहान येशूचा बाप्तिस्मा करण्यास तयार झाला. येशूचा बाप्तिस्मा झाला आणि तो पाण्यातून वर आला. तेव्हा आकाश उघडले आणि देवाचा आत्मा एखाद्या कबूतराप्रमाणे आपणावर उतरताना त्याला दिसला. त्याच वेळी आकाशातून वाणी झाली की,
हा माझा पुत्र मला परम प्रिय आहे, त्याच्या विषयी मी संतुष्ट आहे.